नित्योपासनेची सांगता रात्रौ पंचपदीने होते. नामस्मरण, अभंग, श्लोक, अष्टके आणि सद्ग्रंथांचे वाचन या पंचपदीने दिवसभरातील प्रापंचिक व्यापतापामुळे उत्तेजित झालेले मन शांत होऊन सद्गुरू भजनात रंगून जाते. श्री स्वामीसूत महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री नामदेव महाराज आदी संतांचे हे निवडक अभंग महाराज ज्या पद्धतीने स्वतः गात असत तसेच ते आजही गायले जातात.
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,